नमस्कार, उपासना कार्यक्रमात आपण सर्वांचं मनःपूर्वक स्वागत। श्रोता, आपण आमचे कार्यक्रम ऐकत असता त्याद्वारे आपणास परमेश्वराविषयी त्याच्या वचनाविषयी माहिती मिळत आहे आणि एवढंच नव्हे तर आपण आपल्या पत्राद्वारे सुद्धा आपले विचार प्रकट करत असता, याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद। श्रोता, कोणीतरी म्हटलं आहे की जीवन हे पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे, याच जीवनात कोणत्याही गोष्टीची शाश्वतता नाही, कधी काय होईल हे सुद्धा आपल्याला ठाऊक नसतं। परंतु जो मनुष्य परमेश्वराला ओळखत असतो, त्याला आपल्या जीवनाचा प्रभू म्हणून स्वीकारतो, त्याचं जीवन हे एखाद्या उमलणाऱ्या फुलासारखं असतं। त्याच्या जीवनात सदैव शांती, समाधान आणि आनंद असतो। त्याच परमेश्वराच्या वचनातून म्हणजे दानियलाच्या पुस्तकातून आज आपल्याशी बातचीत करणार आहेत श्रीमती रोशना पिटर। परमेश्वराचं जिवंत वचन ऐकण्याअगोदर हे सुंदरसं गीत ऐकूया आणि आपल्या मनाची तयारी करूया।
यावेळेला आपण नम्र अंतकरणाने परमेश्वराच्या समक्षतेमध्ये प्रार्थनेमध्ये जाऊया। श्रोत्यांनो, आमचा परमेश्वर प्रार्थना ऐकणारा आणि उत्तर देणारा परमेश्वर आहे, म्हणून पूर्ण विश्वासाने त्याच्याजवळ या, त्याच्याजवळ मागा, तो देण्याकरिता समर्थ आहे। प्रार्थना करूया। हे आमच्या सर्वसमर्थ परमेश्वर पित्या, तू जो स्वर्गसिंहासनावर विराजमान आहेस, ज्या तुझी दृष्टी आमच्यावर आहे, त्या तुझी आम्ही उपासना करीत आहोत, तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत। प्रभू दयाळा, आमच्याजवळ तुला देण्याकरिता काहीच नाही, आम्ही रिकाम्या हाताने आलोत आणि रिकाम्या हातानेच ह्या जगामध्ये जगत आहोत, रिकाम्या हातानेच आम्ही जाणार आहोत, आमचं म्हणण्यासारखं आमच्याजवळ काहीच नाही, जे काही आहे ते सर्व तू दिलेलं आहेस। पवित्र प्रभू, आम्ही स्वतःला तुझ्या हातात समर्पित करीत आहोत, आमच्यावर दया कर। आमची विशेष रीतीने प्रार्थना आहे की आम्हातील प्रत्येकाला तू आज आध्यात्मिक रूपाने आशीर्वादित कर, आमच्यामध्ये ज्या उणीवा आहेत त्या तू दूर कर प्रभू, आणि आम्हाला तुझ्याकरिता लायक योग्य अशी व्यक्ती तू बनव। प्रार्थना आहे त्या लोकांकरिता जे आज बिछाण्यावर तळमळत आहेत, जे प्रभू भयंकर अशा आजारांनी पीडित आहेत, ज्यांना उपचारासाठी काहीच मार्ग नाही, ज्यांच्याजवळ पैसा नाही, अशा सर्वांवर तू दया कर, त्यांना स्पर्श कर, आरोग्य दे, कारण तुझ्याकरिता काहीच अशक्य नाही, तू सर्व काही करण्यास समर्थ असा परमेश्वर आहेस। आमची तुझ्याजवळ विनंती आहे की त्या प्रत्येक कुटुंबावर तू दया कर, ज्या कुटुंबामध्ये आज सैतानाने आपला गड बनवलेला आहे, सैतानाने त्या कुटुंबामध्ये भांडणं आणि गैरसमज निर्माण केलेले आहेत, त्या कुटुंबामध्ये तू शांती प्रस्थापित कर, आपल्या वचनाच्याद्वारे प्रत्येकाच्या जीवनात कार्य कर प्रभू। प्रार्थना आहे की प्रत्येकाला तू आशीर्वादित कर। आजची वेळ आम्ही तुझ्या पवित्र हातात देत आहोत, तू आमच्या सोबत हो, आजच्या वचनाच्याद्वारे आमच्याशी बोल, आम्हाला शिकव, हे सर्व काही आम्ही तुझ्या प्रिय पुत्राच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि सामर्थ्य नावात तुझ्याजवळ मागत आहोत, म्हणून तू स्वीकार कर, आमेन। श्रोत्यानो, आज आम्ही दानिएलाचे पुस्तक 11:15 आपले अध्ययन सुरू करणार आहोत। दानिएलाचे पुस्तक 11:15 वचन, पहिली 14 वचने आम्ही संपवलेली आहेत। यहोवा देव त्याला हाक मारणाऱ्यांना उत्तर देणारा व त्यांना ठाऊक नाहीत अशा गूढ व गहन गोष्टी दाखवणारा देव आहे, आणि जे त्याचे भय धरतात त्यांच्याजवळ त्याचे रहस्य असते, असे पवित्र शास्त्र आम्हाला सांगते, आणि ते तंतोतंत खरे आहे व स्वीकारण्यास योग्य आहे असा माझा वैयक्तिक अनुभव आहे, आणि देवाच्या इतर सेवकांचे जीवन या सत्याची साक्ष आहे। पवित्र शास्त्रात हे सत्य जाणणारे देवाचे अनेक लोक आम्हाला सापडतात, दानिएल त्यांच्यापैकी एक होय। देवाने त्याला ठाऊक नाहीत अशा गूढ व गहन गोष्टी प्रगट केल्या, कारण दानिएलाने त्या समजून घेण्यासाठी स्वतःला देवासमोर नम्र केले। देवाने त्याच्याजवळ आपले रहस्य प्रगट केले, म्हणजे पुढे होणाऱ्या व फार पुढच्या भविष्यकाळात घडणाऱ्या घटना त्याने त्याला विदित केल्या। या पुढील काळात देवाचे लोक ज्या भयंकर अरिष्टांच्या दिवसातून जाणार होते, त्या दिवसांमध्ये त्यांना धैर्य प्राप्त व्हावे याकरिता त्या दानिएलाद्वारे देवाने आधीच विदित केल्या होत्या। देवाने विदित केलेल्या घटनांचा अभ्यास आम्ही दानिएल या पुस्तकाच्या 11 अध्यायातून करीत आहोत। या अध्यायाच्या 2 वचनापासून ते 14 वचनापर्यंत आपण मध्य पूर्व देशांमध्ये ज्या घटना घडणार होत्या त्यांचे तंतोतंत भविष्य पाहिले। दक्षिणेचा राजा म्हणजे इजिप्तचा राजा टोलेमी व उत्तरेकडचा राजा म्हणजे सिरियाचा राजा अँटिऑकस यांच्यामध्ये सतत लढाया होत गेल्या, आणि त्या दोन्हींच्या कात्रीत सापडलेल्या इस्रायली लोकांचे अतोनात हाल झाले। 11:15-16 आम्हाला सांगतात दानिएलाचे पुस्तक 11:15-16, अशा प्रकारे उत्तरेचा राजा येईल, तो मोर्चे लावून तटबंदीचे नगर घेईल, तेव्हा दक्षिणेचे बाहुबल टिकणार नाही, त्याच्या मोठमोठ्या वीरांचे काही चालणार नाही, त्यांच्यात सामना करण्याचे त्राण उरणार नाही, त्याचवर चढाई करणारा आपल्या इच्छेस येईल तसे करील, व त्यासमोर कोणी टिकाव धरणार नाही, तो आपल्या हाती प्रत्यक्ष नाश घेऊन त्या वैभवी देशात उभा राहील। श्रोत्यानो, या वचनांमध्ये अँटिऑकस व चौथा टोलेमी यांच्यातला प्रदीर्घ व गुंतागुंतीचा संघर्ष विदित केला आहे, आणि हा संघर्ष IS.198 संपला। यामध्ये अँटिऑकस या सिरियाच्या राजाची सरशी होऊन तो वैभवी देश म्हणजे इस्रायलही आपल्या ताब्यात घेईल असे भविष्य विदित करण्यात आले। त्याप्रमाणेच सर्व घटना घडल्या। त्याने वैभवी देश ताब्यात घेतल्याने यहुदी लोकांवर सेले युसिड या राजघराण्याची सत्ता सुरू झाली. देवाने आपला सेवक दानियल याला या गोष्टी विदित केल्या, कारण त्यामध्ये त्याच्या लोकांचा संबंध होता. या देशाला वैभवी देश म्हणण्याचे कारण मला वाटते की हा देश दुधामधाचा वचनदत्त देश होता आणि तोच देवाने अब्रामच्या संततीला देण्याचे वचन दिले होते. पुढे 17 वचन पहा काय सांगतं. तो आपल्या साऱ्या राज्याच्या बलासह येईल, तरी तो त्याचबरोबर करार मदार करील. तो त्या स्त्रियांची कन्या भ्रष्ट करण्यास देईल, ती त्याच्या पक्षाला टिकून राहणार नाही, ती त्याची होणार नाही. अँटिऑकस याने आपली कन्या क्लिओपात्रा हिला इसवीसनपूर्व 194 मध्ये राज्य करणाऱ्या टोलेमीला विवाहून दिले. तिला अशा प्रकारे मोठे आंदण मिळाले, मोठा हुंडा मिळाला, ज्यामुळे तिच्या बापाचा फायदा होणार होता. परंतु शेवटी ती फार स्वतंत्र वृत्तीची राणी निघाली. अँटिऑकस द ग्रेट याने अशा प्रकारे इजिप्तशी तह केला आणि आपली कन्या क्लिओपात्रा हिला टोलेमी एपिफनेस याला विवाहून दिले. पण त्याला त्या तहाचा व विवाहाचा काही एक फायदा झाला नाही. 11:18-20 वचने आम्हाला पुढे सांगतात, नंतर तो आपला मोर्चा द्वीपांकडे फिरविल व त्यातली अनेक हस्तगत करील, पण त्याने लाविलेला हा काळीमा एक सरदार नाहीसा करील. एवढेच नव्हे तर तो उलट त्यालाच काळीमा लावेल. मग तो आपल्या देशातील दुर्गाकडे आपला मोर्चा फिरविल, पण तो ठोकर खाऊन पडेल व त्याचा पत्ता लागणार नाही. पुढे त्याच्या जागी एक जण उभा राहील, तो त्या वैभवी देशात कर वसूल करणाऱ्यास पाठविल, पण थोड्याच दिवसात त्याचा नाश होईल, तरी तो क्रोधाने किंवा युद्धाने होणार नाही. या 3 वचनांमध्ये सेले युसिड राजघराण्यातल्या 2 राजांविषयी भविष्य विदित करण्यात आले आहे. अँटिऑकस द ग्रेट ह्याने द्वीपे ताब्यात घेतली, त्याने पश्चिम दिशेकडे आपला मोर्चा वळवला व एक मंदिर लुटत असताना तो मारल्या गेला. अशा प्रकारे त्याचा शेवट भयंकर रीतीने झाला आणि त्याची कारकीर्द संपुष्टात आली. 20 वचनामध्ये सेलेयुकस चौथा याच्याविषयी भविष्य सांगण्यात आले आहे. त्याची कारकीर्द किंवा त्याचे व्यक्तिमत्व चित्तवेधक नव्हते आणि त्याचा अंत वाईट रीतीने झाला, परंतु तो त्याच्या धाकट्या भावापेक्षा निश्चितच चांगला होता. आणि त्याचा धाकटा भाऊ अँटिऑकस एपिफनेस हा त्याच्यानंतर राजगादीवर आला. त्याच्याविषयी आपण बरीच माहिती आतापर्यंत घेतलेली आहे. श्रोत्यानो, तो अत्यंत नीच वृत्तीचा कपटी राजकारणी होता. सेलेयुकस चौथा याच्या वतीने एक अधिपती कर वसूल करायला वैभवी देशात जाईल असे म्हटले आहे. हा अधिपती रोमी घराण्यातील होता. रोमी सत्ता या दरम्यान पश्चिमेकडे उदयास येऊ लागली होती व तिचा रोख पूर्वेकडेही होता. आणि रोमी सत्ताधीश जो देश काबीज करीत त्या देशावर कठोर कर लादत असत. आता सिरिया ही लवकरच रोमी सत्तेकडून नेस्तनाबूत होणार होता. त्याविषयी निधर्मी इतिहासातून आम्हाला वाचायला मिळते. तुम्हाला सध्या एखाद्या इतिहासाच्या तासाला बसल्यासारखे वाटत असेल, परंतु हे सर्व तपशील अभ्यासणे आमच्याकरिता आवश्यक आहे, कारण त्यातून ह्या सर्व तपशिलाद्वारे देवाने विदित केलेल्या भविष्यांची अचूकता आमच्या लक्षात येते आणि त्यावरून एक फार मोठी व महत्वाची गोष्ट आम्हाला शिकायला मिळते. यशयाचे पुस्तक 44 आणि 6 वचनात पवित्र शास्त्र आम्हाला सांगते. यशयाचे पुस्तक 44 आणि 6 वचन, इस्रायलाचा राजा परमेश्वर त्याचा उद्धारकर्ता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी आदी आहे, मी अंत आहे, मज वेगळा देव नाहीच. मी प्राचीन काळच्या लोकांची स्थापना केली तेव्हापासून मजसारखा संदेश प्रगट करणारा कोण आहे? कोणी असला तर त्याने बोलावे व मज पुढे प्रतिपादन करावे. त्यांनी भावी गोष्टी व आता होणाऱ्या गोष्टी सांगाव्या. श्रोत्यानो, या वचनाची सत्यता आपण दानियेलाला विदित करण्यात आलेल्या भविष्यांच्या अभ्यासातून अनुभवत आहोत. देवाने त्याच्याद्वारे विदित केलेल्या घटना इतिहासामध्ये जशाच्या तशा पूर्णत्वास गेलेल्या आपण पाहतो. इर्मया व यशया संदेष्ट्यांच्याद्वारे त्याने वेगवेगळे देश व त्यांच्या राजधानीची शहरे यांच्याविषयी जी भविष्य विदित केली होती तीही तंतोतंत खरी झालेली आपण आमच्या अभ्यासातून पाहिली. मग आम्ही स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा, काय भूतकाळात देवाने जे विदित केले होते ते त्याने पूर्णत्वास नेले? मग त्याने या जगाच्या अंताविषयी, ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाविषयी आणि न्यायाच्या भयंकर दिवसाविषयी जे विदित केले आहे ते खरे होणार नाही काय? आणि ते खरे होईल असे आम्हाला वाटत असले तरी त्यावर आमचा विश्वास कितपत आहे की आम्ही ही भविष्य गृहीत धरून चालतो? प्रभू येशू ख्रिस्ताने मार्क ऋ शुभवर्तमान 13 अध्याय आणि 31 वचनात काय म्हटले ते ऐका. मार्क ऋ शुभवर्तमान 13 अध्याय आणि 31 वचन. आकाश व पृथ्वी नाही तशी होतील परंतु माझी वचने नाही तशी होणार नाहीत. तसेच यशयाचे पुस्तक 55 अध्याय 10 आणि 11 या वचनांमध्ये प्रभू परमेश्वर आम्हाला सांगतो. यशयाचे पुस्तक 55 अध्याय 10 आणि 11 वचने. तर आकाशापासून जसा पाऊस पडतो आणि हिम जसे खाली उतरून येते आणि ती त्याकडे परत जात नाहीत परंतु भूमी भिजवतात आणि ती झाडपाला उत्पन्न करील आणि अंकुर फुटवील असे करून पेरणाऱ्याला बीज व खाणाऱ्याला अन्न देतात, तसेच जे माझे वचन माझ्या मुखातून निघते ते होईल. ते माझ्याकडे रीते परत येणार नाही, परंतु ते जे मी इच्छितो ते पूर्ण करील आणि ते ज्यासाठी मी पाठविले आहे ते साधेल. श्रोत्यानो, परमेश्वर विश्वासू आहे आणि त्याचे वचन युगानुयुग टिकणारे आहे. त्याने आम्हाला सांगितले आहे की जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांना दंडाज्ञा नाही, म्हणजे त्यांना न्यायाच्या त्या भयंकर दिवसाला सामोरे जावे लागणार नाही, तर त्यांना सार्वकालिक जीवन व पापापासून क्षमा मिळेल. देवाचे वचन ख्रिस्ताच्या आगमनाविषयी सूचना देते आणि एक दिवस तो अचानक आकाशातून मोठ्या गौरवाने उतरेल व आपल्या निवडलेल्यांना, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना आपल्याजवळ घेऊन जाईल. परंतु त्यासाठी त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांनी आध्यात्मिकरित्या तयारीत असायला हवे. दानिएलाला दिलेला भविष्यवाद पुष्कळ प्रमाणात पूर्णत्वास गेला आहे आणि उर्वरित भविष्यवादही एक दिवस पूर्णत्वास जाईल. तर काय ख्रिस्ताच्या आगमनासाठी तुमची तयारी आहे? जर नसेल तर आपले अंतरंग पवित्र शास्त्राच्या आरशात न्याहाळा व पवित्र आत्म्याच्या साह्याने तयारीला लागा. दानिएलाला लवकरच घडणाऱ्या घटनांची मोठी तपशीलवार माहिती देण्यात आली आणि या माहितीच्या शेवटी त्या ख्रिस्त विरोधक राजाचे वर्णन दिल्या गेले, ज्याच्याविषयी आम्ही 8 अध्यायातून शिकलो होतो. तो राजा म्हणजे सिरियाचा सत्ताधीश अँटिओकस एपिफनेस. 8 अध्यायात त्याचे प्रतीक लहान शिंग आहे. 11 अध्याय आणि 21 वचन पुढे आम्हाला सांगतं, मग त्याच्या जागी त्यांनी राजपदाचा मान न दिलेला असा एक हलका मनुष्य उदय असेल, पण तो लोक निर्धास्त असता येईल व आर्जवी भाषणे करून राज्य मिळवेल. या ठिकाणी जे वर्णन केलेले आहे ते इतिहासातल्या सिरियाचा राजा अँटिओकस एपिफेनेसशी अगदी तंतोतंत जुळते. तो इसवीसनपूर्व 175 या साली राज्य करू लागला. त्याने केलेल्या दुर्भाषणांमुळे त्याला हलका माणूस म्हटले आहे. तो शांतीचा कार्यक्रम लोकांसमोर ठेवण्याच्या उद्देशाने गादीवर आला. मोठा ख्रिस्त विरोधक अशाच प्रकारे सत्तेवर येणार आहे. तो मोठ्या संकटाच्या काळाची सुरुवात 3.5 वर्षे शांतीने करेल आणि लोकांचा गैरसमज होईल की ख्रिस्त राज्य आले आहे. वास्तविक ते संकटाच्या काळामध्ये प्रवेश करतील. इतिहासातल्या अँटिओकस एपिफनेसची वागण्याची पद्धत येथे थोडक्यात सांगितली आहे. तो मोठा गोडबोल्या व घातकी होता. लोकांची खोटी स्तुती करण्यात पटाईत होता. आमच्या मंडळांमध्येही असे पुष्कळ लोक आहेत. कोणी तुमची अकारण स्तुती करू लागले तर काळजी घ्या. अशा स्तुतीने फुगून जाऊ नका, कारण अशी स्तुती करणारे स्वतःचा फायदा करून तुमचा घात केव्हा करतील याचा नेम नाही. आणि धर्मपीठावरून जर तुमचे पाळक तुमचे पाठ थोपणारे उपदेश सतत करीत असतील तर त्याचे कारण तुमच्यातच आहे हे लक्षात घ्या. कारण कठीण व स्पष्ट उपदेश करणारे चुका दाखवणारे कोणालाही आवडत नाहीत. तुम्हाला तुमच्या चुका दाखवून तुमचा विरोध सहन करण्यापेक्षा पाळकांना उपदेशातून तुमची पाठ थोपटणे अधिक सोपे वाटते. ते स्पष्ट वक्ते नाहीत, तेवढी धमक त्यांच्यात नाहीत, हा भाग वेगळा. परंतु खोटी स्तुती करणारे व खोटी स्तुती करून घेणारे दोघांनाही देवाच्या नजरेत मान नाही हे लक्षात घ्या. अँटिओकस एपिफनेसचे वैशिष्ट्य होते की तो लोकांची खोटी स्तुती करून आपला कार्यभाग साधत असे. त्याच्याविषयी 11 अध्यायातील 22 ते 24 ही वचने आम्हाला सांगतात, आणि उंच बळणारे बळे त्याच्या समोरून ओसरून जातील व मोडून जातील, आणि कराराचा अधिपतीही मोडून जाईल, आणि त्याच्याशी करार केल्यावर तो कपटाने वागेल, कारण तो चढाई करून येईल आणि अल्प लोकांसह बलिष्ठ होईल. निर्भयतेच्या वेळी परगण्यातील पिकाऊ स्थानात येईल, आणि जे त्याच्या पूर्वजांनी अथवा त्याच्या पूर्वजांच्या पूर्वजांनी कधी केले नाही ते तो करील. तो हरण केलेले व लूट व द्रव्य त्यांच्यामध्ये विखरील, आणि काही काळपर्यंत तो दुर्गावर आपल्या योजना चालू करील. अँटिओकस एपिफनसचे वर्तन उद्दाम, उद्धट, कपटी आणि विश्वासघातकी होते. या वचनांमध्ये ज्या कराराच्या अधिपतीचा उल्लेख आहे तो बहुधा ओनियास तिसरा हा प्रमुख याजक असावा. अँटिओकस जेव्हा राजगादीवर आला तेव्हा त्याने त्याचा विश्वासघातकी व कपटी मार्गाने खून करविला. आता आपण 11:25-28 ही वचने वाचूया. 11:25-28 वचने. मोठी फौज घेऊन दक्षिणेच्या राजावर चालून जाण्याचा हिया व बल ही तो उत्तेजित करील. दक्षिणेचा राजा फार मोठी व पराक्रमी फौज घेऊन त्याचबरोबर युद्ध करील, पण त्याचा निभाव लागणार नाही, कारण लोक त्याच्या विरुद्ध मसलती करीतील. त्याचे अन्न खाणारे त्याचा नाश करीतील. त्याची सेना पुरासारखी लोटेल, पण पुष्कळ मरून पडतील. दोन्ही राजांची मने दुष्कृत्य करण्याकडे वळतील. ते एका मेजावर बसून परस्परांबरोबर खोटे बोलतील, पण त्यातून काही निष्पन्न होणार नाही, कारण शेवट व्हायचा तो नेमिलेल्या वेळीच होणार. मग तो मोठी लूट घेऊन स्वदेशी परत जाईल. त्याचे मन पवित्र कराराविरुद्ध होईल आणि तो आपला मनोरथ पूर्ण करून स्वदेशी परत जाईल. नेमिलेल्या वेळी तो पुन्हा दक्षिणेत जाईल, तरी पूर्वीप्रमाणे आता त्याचे चालणार नाही, कारण कित्तिमाची जहाजे त्याचवर चाल करून येतील म्हणून तो खिन्न होऊन मागे फिरेल आणि पवित्र करारावर रुष्ट होऊन आपल्या मनास वाटेल तसे करील. तो परत जाईल व पवित्र करार सोडणाऱ्यांबरोबर स्नेह करू पाहिल. श्रोत्यानो, जी युद्ध मोहीम त्याने सुरू केली त्याचा इथे उल्लेख आहे. इसवीसनपूर्व 170 व 169 या दरम्यान त्याने ही युद्ध मोहीम इजिप्तविरुद्ध सुरू केली. त्याने या देशावर विजय मिळविला व पुष्कळ धन संपत्ती व प्रतिष्ठा प्राप्त केली. या दोन्ही राजांविषयी म्हटले आहे की ते एका मेजाजवळ खोटे बोलतील. ही गोष्ट आम्हाला नवी नाही. आज जगभर हिंसाचार, परकीय आक्रमणे, रक्तपात, बॉम्ब हल्ले याशिवाय काही ऐकू येत नाही. वर्तमानपत्रांमध्ये शत्रुत्व असलेल्या देशांमधल्या शांतीच्या कराराच्या बातम्या येतात. एका मेजाजवळ दोन्ही देशांचे नेते कराराचे कागदपत्र हस्तांतरित करून हस्तांदोलन करीत आहेत अशी छायाचित्रे छापल्या जातात, आणि महिना 15 दिवसाच्या आत त्या देशांमधली रणधुमाळी पुन्हा सुरू झाल्याचे जाहीर होते. वास्तविक तह किंवा करार करणारे नेते त्या तहाशी किती प्रामाणिक असतात ते यावरून दिसतेच. श्रोत्यानो, आम्हाला आज शांतीची गरज आहे, परंतु ही शांती फक्त येशू ख्रिस्ताद्वारेच प्राप्त होऊ शकते. 11:29-30 आपण वाचलेले आहेत. अँटिओकसने इजिप्तविरुद्ध दुसरी युद्ध मोहीम उघडली, परंतु रोमी गलबतांमुळे ती यशस्वी झाली नाही. त्याला इजिप्तच्या त्या दुसऱ्या मोहिमेपासून माघार घावी लागली. याचा राग त्याने यहुद्यांवर काढला आणि त्यांच्या विरुद्ध कारवाया करायला सुरुवात केली. अँटिओकसची कपटीवृत्ती येथेही स्पष्ट दाखविण्यात आली आहे. आपण आत्ताच वाचले की तो पवित्र करार सोडणाऱ्यांकडे लक्ष लावेल. स्पष्ट आहे की यहुद्यांपैकी जे धर्मभ्रष्ट होते त्यांना अँटिओकसने आपल्याकडे वळून घेतले. त्यांचा उपयोग आपल्या दुष्ट व घृणास्पद कृत्यांसाठी करून घेतला. त्यांनी आपल्याच यहुदी बांधवांचा विश्वासघात केला आणि त्यांचा छळ होण्यास सहाय्य पुरवले. राजकारणी लोकांचे हे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे. ते लोकांमध्ये भेद पाडून त्यांचा उपयोग स्वतःच्या स्वार्थाकरिता करतात, आणि सैतान अशा युक्त्यांचा फार मोठ्या प्रमाणावर देवाविरुद्ध कार्य करण्याकरिता उपयोग करतो. जी मंडळी आपसात प्रीतीने राहते त्या मंडळीत एक जरी अविश्वासू व्यक्ती असली किंवा ख्रिस्तावर प्रीती करणारी नसली तर सैतान तिचा उपयोग मंडळीचं ऐक्य फोडण्यासाठी करू शकतो. एकदा मंडळीमध्ये भेदभाव निर्माण झाले की विश्वासात दुबळ्या असलेल्या सभासदांना देवापासून दूर नेणे सैतानाला अधिक सोपे जाते. म्हणून पॉल वारंवार मंडळीच्या ऐक्यावर भर देतो आणि प्रेषित योहान एकमेकांवर प्रीती करा हे मंडळीच्या सभासदांना वारंवार सांगतो. आमच्या वर्तनाने मंडळीमधल्या दुबळ्या विश्वासणाऱ्याला अडखळ निर्माण होऊ नये म्हणून आमच्यापैकी प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. व प्रत्येकाने आपल्या आध्यात्मिक जीवनाविषयी जागरूक असायला हवे. प्रेषित पेत्र आम्हाला सांगतो की सैतान एखाद्या गर्जणाऱ्या सिंहाप्रमाणे कोणाला गिळावे म्हणून शोधित फिरतो. तसेच प्रभू येशूने आम्हाला सांगितले आहे की सैतान सर्व लबाड्यांचा बाप आहे. थोडक्यात, सैतान आपले बळ व आपली बुद्धी या दोन्हींचा उपयोग मंडळीची वाताहत लावण्यासाठी करतो आणि आमच्या मंडळ्यांपैकी जे कोणी ख्रिस्ताला अनुसरत नसतील त्यांच्याद्वारे तो मंडळीत फूट पाडण्याचा प्रयत्न करतो. एनकेन प्रकारेण देवाचे मंडळीद्वारे प्रगट होत असलेले गौरव धुळीस मिळवणे, लोकांना देवापासून दूर नेणे हे सैतानाचे ध्येय आहे. सैतान विश्वासणाऱ्या लोकांना मानसिक व शारीरिक छळाद्वारेही देवापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळेस त्यांनी वचनाला धरून पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विश्वासात टिकून राहावे हे त्यांच्यासाठी अगत्याचे आहे. असे विश्वासाला धरून राहणारे लोक जे अँटिऑकस एपिफनेस याच्या कारकिर्दीत इस्रायलात होते त्यांचा त्याने आतोनात छळ केला आणि त्यासाठी त्याने यहुदी विश्वासापासून दूर गेलेल्यांचा उपयोग केला. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांनी प्रार्थनेत टिकून राहावे यासाठी अत्याग्रही विधवेचा दाखला सांगितला आणि त्या दाखल्याच्या शेवटी प्रश्न केला, तो म्हणजे न्यायी देव त्यांचा न्याय लवकरच करील, तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास सापडेल काय? भयंकर छळाच्या प्रसंगी बिकट व किचकट परिस्थितीत विश्वासात टिकून राहणे मनुष्याला कठीण आहे, ते जवळजवळ अशक्यच आहे. परंतु अशा प्रसंगी आम्ही त्याविषयी पवित्र पित्याजवळ विश्वास व सामर्थ्य मागू तर तो आम्हाला निश्चितच पुरवेल. कारण शेवटी प्रेषित पेत्र म्हणतो त्याप्रमाणे आम्हा विश्वासणाऱ्यांना देवाच्या शक्तीने विश्वासाद्वारे राखलेले आहे. श्रोत्यानो, ज्या ख्रिस्ताने तुमच्या व माझ्याकरिता वधस्तंभावरचे लज्जास्पद मरण सोसले त्याच्या नावासाठी जर आम्हाला छळ सहन करावा लागत असेल तर त्यासाठी तो आम्हाला सामर्थ्यही पुरवेल. पण त्यासाठी आम्ही आपला हात त्याच्या हातात देऊन प्रत्येक पाऊल उचलायला हवे. परमेश्वर आपल्या सर्वांस आशीर्वाद देव.
आपण ऐकत होतात कार्यक्रम उपासना. या कार्यक्रमाविषयी आपणास काही अधिक माहिती हवी असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास आम्हास अवश्य लिहा. कळवण्यासाठी पत्ता असा आहे, कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेझनबाग, नागपूर, पिनकोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
तर श्रोते हो, आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.